भगवत खांडेकर हरिभाव पाटेकर केवल कुसुमाग्रज आणि यानंतर कुलकर्णी आणि इतर श्रेष्ठ साहित्यिक मंडळी कवी यशवंतांच्या या महाकाव्याच्या प्रकाशनाचं जेव्हा निमंत्रण आलं तेव्हा काहीचं माझं मन संकोच होतं, कारण हे व्यासपीठ असं आहे की या व्यासपीठामध्ये आपण बसून त्याची शोभा तर नाही मिळणार नाही अशी शासन करा माझे मन. पण यशवंतांच्या बद्दलचा जो एक मनामध्ये जिवाणा होता, त्यांनी ज्या प्रेमाने निमंत्रण दिलं होतं त्याला नाही म्हणणं हेही जीवावरती आलं होतं. म्हणून मी चालू आणि आज डोळ्याचं पाळणं फिटणारा असा एक सोहळा पाहिला अशी माझी भावना आहे. त्या तुम्ही सगळी माणसं जो सत्तरीच्या वरची माणसं सगळी जमा झाली आहेत. शाळकरी मुलं होतो तेव्हा रविकरण मंडळाची पुस्तकं पाहत होतो आणि जशी मी नावं बोलून वाचत असो त्या रविकरण मंडळाचे सगळे तारे जणते एकत्र येऊन उभे राहिले अशी उभी राहिली माणसे. कवी यशवंत आले, कवी गिरीश आले, घाटे दिसत आहेत, रानडे आले, यांच्या हाताखाली आम्ही शिकलो त्या माधव जुलनांची आठवण जमून भरून येत आहे. त्यांच्या पिढीतले थोडे शादीचे प्राध्यापक फडके आहेत, नव्या पिढीतले शिरवाडकर आहेत, फुलं देशपांडे आहेत, रणजित देसाई आहेत, अशी सगळी दरबारात मंडळी बसली आहे साहित्यिकांची. अशा सगळ्यांच्या समोर या ग्रंथाचं प्रकाशन झालं आणि मराठी भाषेच्या संसारातला एक सोन्याचा सोहळा म्हणता येईल असा त्यांनी सांगितलं. काव्या संबंधाला बोलण्याचा माझा अधिकार नाही. मगाशी खांडेकरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तसे छोटे छोटे कवी सगळेच असतात. कोणी लिहितात कविता, कोणी लिहित नाही, गरज नाही. मला असं आठवतं की आम्ही जेव्हा त्या वयामध्ये असताना कॉलेजेसमध्ये होतो तेव्हा संगीत ऐकण्याकरता म्हणून म्युझिकल सर्कल्स असत, साहित्य मंडळ असत, तसे कवींचे हुरहुर क्लबही असत. कविता मनामध्ये यायची उतरायची नाही प्रश्न अशी वेळा कागदावरती, पण मनामध्ये कविता येऊन जात असे अशी पुष्कळ मांडणार म्हणत. ज्या तरुणाच्या मनामध्ये काव्य येत नसेल तो तरुण नसला पाहिजे असे म्हटले करता. अशा माझ्या त्यावेळेच्या हुरुण क्लबाचे हे सगळे आत्ताचे सगळे जे सगळे महाकवी दिसतात हे आमच्या विरोधाची मोठी स्वप्न होती त्यावेळेची. त्यावेळी यशवंतांनी मी एका जिल्ह्यातल्या होत्या आणि त्यांचं माझं दुसरं नाव नाही, त्यांचं माझं नाव येत आहे, हा सुद्धा मला एक अभिमानाचा विषय होता. आम्हाला आठवतं की सुरुवातीला त्यांच्या अनेक कवितांची मनामध्ये नित्य ओढ असणाऱ्या अशा कितीतरी कविता आहेत. मला चांगला आवाज असतो तो तिथल्या कवी कविता मी असं म्हणून दाखवण्यात करते. पण आईवरती प्रेम न करणारा माणूस कुठे आहे? कवी यशवंतांच्या आईची आठवण झाली की घराघरातली आई जागी होती असं वाटत. त्याने देशभक्तांच्या होती लिहिण्याकरता त्यांनी त्यावेळेच्या संसारातल्या बारीक सारीक दुःखांची नाजूक मांडणी जी केली आहे त्यामध्ये लोक या माणसाला आपलंच मन कळलं होतं की काय ते आपलंच दुखणं हा लष्करवरती मानतो काय आपल्याच मनाची समजूत करण्याकरता कुणीतरी आपली कहाणी याला सांगितली काय असं घराघरातल्या स्त्री पुरुषांना वाटावं त्या दिवाळीची अतिशय सुरेख चित्र त्यांच्या कवितेने वाटायला फार देशभक्तीची गीतं ही सगळी गीतं वाचत असताना जो मनाला आनंद होत असे प्रत्यक्ष त्या पिढीमध्ये जी माणसं वावरले त्यांना मला कल्पना आहे आताच्या पिढीमध्ये त्याचा किती संस्कार जाऊन पोहोचले नाही. काव्यातली येयता ही रविकरण मंडळानं मला वाटतं जास्त स्पष्टपणे लोकांच्या कविता गाण्याच्या संख्येने हजारोनी ऐकाव्या नाटकानं गर्दी करावी अशी तेव्हाची पद्धती होती. परंतु काव्यरायानं एखादा पुण्याहून तर माणसं जमतच असते. मी लहानचा एका तालुक्याच्या गावचा मनुष्य आम्हाला असं वाटत की आम्ही गर्दी ना कवी गिरीशांची आणि त्यांची गीत ऐकायला असं हे एक महाराष्ट्राचा काव्य संसार आधुनिकातले मांडणारी ही माणसं त्यातल्या एका ज्येष्ठ कवीनं महाराष्ट्राच्या जीवाला एक वेगळा त्यांनी वेगळी ओढ लावलेलं एक जीवन शिवाजी महाराजांचं त्या संबंधाने मी काय बोलतो किती बोलावं तेवढं कमी. आता महाराष्ट्राच्या कोणा पोत्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या जीवनाची गाथा म्हणून पोहोचवणारे आमच्या बाबासाहेब पुरंदरेंच्या शब्दातनं तुम्ही असं ऐकलेलं आहे. इतक्या सरदेजनं आणि इतक्या उत्कटतेनं आणि इतक्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीनं शिवाजी महाराजांचं जीवन मला नाही वाटत दुसऱ्या कोण माणसानं मांडलं असेल. एक ध्यास आहे त्याला खेड्यात शहरात आणि हजारोनी म्हणजे पंडित नेहरूंच्या व्याख्यानाला जशी माणसं जमावी तशी शिवचरित्राच्या गुणसंकेतनाला ऐकण्याकरता म्हणून बाबासाहेबांनी पुरंदरेंची माणसं ऐकतात असं मी पाहिलं. असं एक चरित्र आम्हाला इतिहासानं दिलंय. त्या चरित्राची मांडणी करण्याचं काम इतिहासकार आपल्या शब्दानं करतायत, कादंबरीकार आपल्या शब्दानं करतील, पण कवीच्या शब्दामध्ये ते चरित्र रंगल्याशिवाय त्याचा खरा जीवाला समजत नाही असं मानलं. आणि म्हणून मी तसं म्हणत असे की एवढं सुंदर चरित्र महाकवीची वाट पाहते. मी यशवंतराव म्हटलं होतं की मी अतिशय उत्कंठेनं तुमच्या चरित्राची तुमच्या महाकाव्याची वाट पाहतो. त्यांच्या पुरस्काराच्या छोट्याशा चार ओळीमध्ये माझी जुनी आठवण मी सांगितली की 1962 साली असेच काही कामासाठी यशवंत मुंबईमध्ये भेटायला आले होते आणि तिथे त्यांनी आपल्या मनातली पहिली हुरहुर माझ्या कानावरती जी मी ऐकली मग तुमच्या ती ऐकली. यशवंत तसे प्रकृती थकलेले होते तेव्हा थकलेले होते आता त्यांची काही प्रकृती चांगली नाही आहे. तर इकडच्या तिकडच्या गोष्टी आम्ही बोलत होतो आणि बोलता बोलता म्हटलं की जर मला ईश्वरानं आयुष्य दिलं आणि आरोग्य दिलं तर इच्छा आहे शिवरायाचं गीत गावं असं मनामध्ये असं तेव्हा ते मला बोललं. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांची माझी भेट होत असते त्यांना आठवणी विचारत होते कुठपर्यंत आलाय. खरं तर माझं हे बोलणं विचारणं अन्यायाचं होतं. कारण की असं म्हणतो की काहीतरी आपलं एक सांगितलेलं काहीतरी कोर्टातलं प्रतिवर्चं काम पुरं करायचं त्याची किती प्रतिनिधी वकिलाला विचारास थोडंच होत आहे. परंतु जीव राहत नसे म्हणून विचारत होते आणि तेही मोठ्या आपुलकीनं जिवाळ्यांना सांगत असत की चाललंय पाहतो काय म्हणतो. आणि परवा जेव्हा काही आठवड्यापूर्वी त्यांचं हे ग्रंथ लेखन पुरं झालं असं त्यांनी मला लिहिलं तुम्ही मला लिहिलं आणि प्रत्यक्ष निमंत्रण दिलं तेव्हा शांतता जीव झाला पण माझा जीव फार मोठा झाला आणि आनंद झाला. तरीने आपलं काव्य सुरू केल्यानंतर आनंद व्हावा म्हणजे ते चालवायचं. परंतु माझ्यासारख्या त्यांच्या मित्राला एक अतिशय आनंद झाला की एक आणि आनंद झाला तो अशासाठी मला तुला वाटतं की आमच्या मराठी जीवनातले एक फार मोठं विशाल असेल शिवाजी महाराजांची आता सांगितलं आणि पुरंदरेंचं खरं आहे तसं माझं जरी सांगितलं ते पाठवायला शिकवतो की आम्हाला इतिहास दिला आणि इतिहासामध्ये आम्ही होतोच माणसं होतो या शिवाजीच्या दोनोर पुरामध्ये राहत होतो वादत होतो
खेती कर पे तुम्हें समृद्ध कर पे भोजन चिंता धान्य मेरे गुंजलो दोहराल होते इतिहासा मराठा इतिहास में सामने करता पहला शिवने का ज्यादा व्यक्ति का जीवन घड़ा केवल विशाल चिंता आज पेपर मधे सगड़ा लेखन जैसे दूसरे एक प्रकार से पूर्ण मानी देखा कारण त्याच्यामध्ये क्लेश आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये जे जे एखाद्या कवीच्या मनाला वेळ लागून सोडावे असे असणारे सगळे गुण त्या याच्या जीवनामध्ये भरलेले आहेत. लहानपणी सरदाराच्या पोटी जन्म झाला, परंतु तिच्यापासून वंचित होऊन आईच्या मायेखाली एकाचे जीवन बनावं लागलं. कर्तृत्ववान माणसं भोवताली इथे करावी लागली, आरोग्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. कारण एका विशाल सत्तातून लढण्याचा विरा उत्पन्न बसले, लढत होते, हरले नाही तुझ्या मनाने. अजून म्हणून संकट आली, एक नवं राज्य उभारायचा प्रयत्न करत होते. गडामधून गड घेतला, तिच्याचा रोष होती, भीती मनामध्ये निर्माण झाली. तुम्ही सावरावं, आईलाही सावरावं, साथांना सावरावं आणि आपल्या आपल्या नव्या राज्याचा संसार भक्तान करून न्यावं. ते काम ज्या माणसानं खनाखनानं केलं असेल त्याच्या जीवनामध्ये किती संकट असतील, किती निराश असतील. हे सगळं जीवन गारत गारत त्या माणसाने एक नवा इतिहास आम्हाला दिला. असं हे जीवन कुठेतरी सरळ येताना ते मांडायला पाहिजे. आता एक नवी ऐकत्या ऐकली पुरंदरांच्याकडून बरं वाटलं. मला सांगायला पाहिजे माहिती आहे त्याप्रमाणे मी नेहमी असं म्हणत असे मनामध्ये की शिवाजी महाराज जेव्हा हे अत्यंत कठीण असं जीवन जगत होत, आज तुम्ही सगळी माणसं आपल्या प्रसिद्धतेची फुलं जेव्हा वाहतो तर भाजी नसती तरच असते. पण शिवाजी महाराज जेव्हा हा इतिहासाचं जीवन जगत होते, घडवत होते, तेव्हा त्यांच्या जीवनाचा अर्थ सहानुभूतीनं समजून येणारी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर फार माणसं कमी होते असं म्हटलं पाहिजे. त्यांच्या अभिषेकासाठी म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेरून जागा वाटणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या गुणाची गाथा गाण्याकरता बुंदेलखंडातल्या कवी भूषणानं लिहिली आम्हाला. हे महाराष्ट्रामध्ये माणूस होता, प्रतिभावान माणसाबद्दल बोलतो. बाकीचे सामान्य माणसं मावळे लंगोट्या घालून तर जीव देण्याकरता पाठीमागे लक्षात येऊ द्या होते. एक प्रतिभावान पुरुष महाराष्ट्रात तेव्हा होता की ज्यानं त्यांचे गुण समजले होते, ते म्हणजे समर्थ रामदास. हे जीवाला आशा पाहतो. अशा कठीण अवस्थेमध्ये त्या माणसानं आपलं जीवन जगले, दिल्लीला गेले आणि राजकारणाचा फक्त की काय दाव त्यांच्या अंगावरती आला. आग्र्यामध्ये कैदी झाले, तिथूनही परत आले, राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर त्यांच्या जीवनामधले अनेक तरुणीचे प्रसंग आहेत. कर्तृत्ववान माणसाचं जो प्रकाशमान भाग असतो तो दुनियेला दिसत. चंद्राचा जसा भाग जसा प्रकाशोत्सवाचा भाग आम्हाला दिसतो असं म्हणतात, तसंच कुठल्याही कर्तृत्ववान पराक्रमी तेजस्वी माणसांचं हे जीवन. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या काय यातना असतील, न घडलेलं राज्य राहील कसं टिकेल कसं, कौटुंबिक वादातून त्याला काही शाप लागेल की काही, ज्या यातना चिंता मनामध्ये असतील, अशा सगळ्या जीवनातलं करत असताना एकाच्या मनुष्यांतातून निघून गेला. पण तो निघून नव्हता गेला, त्यांनी एक विलक्षण परंपरा, एक विलक्षण इतिहास, मनाला लावलेली एक विलक्षण ओढ आमच्या जीवनामध्ये टाकून गेला होता. आणि ती ओढ, ती कृतज्ञता, ती एक तेजस्वी शक्ती आमच्या मनामनामध्ये घराघरामध्ये तेवत राहिली होती. आणि तिला कुठेतरी एक असं व्यक्त स्वरूप देण्याची गरज होती. ते व्यक्त स्वरूप आज यशवंतांनी दिलेलं आहे. मला आनंद येत होतो याचा. अनेक कवींनी त्यांची गीतं गायली, आता जो सांगितलं सर रवींद्रनाथांचं असंगाचं कारण नाही की शिवाजी महाराजांचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर माहिती नाही कदाचित आणि लहान सहान माणसांना किंवा जर एखाद्या अडाणी माणसाने कदाचित माहीत नसेल पण जाणती माणसं हिंदुस्थानाच्या शेवटी जाणतात कारण त्यांच्या त्यांच्या भाषामध्ये बंगालमध्ये गेल्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव करतात रवींद्रनाथांच्या ओळी धडाधडा म्हणून दाखवणारी शेकडो माणसं मिळतात. मंदिर खंडात गेलात, हरियाणामध्ये गेलात, राजस्थानच्या काही भागामध्ये गेलात, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर बिहारमध्ये जर गेलात, मी पाहिलं माझ्या गेल्या 6 वर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये मी अनुभवलं की शिवाय भावनेतली ओव्याच्या ओव्या माणसं असे सहज खेड्यातल्या मराठी म्हणून जातात. ते सांगतात की तुम्ही तिथे येताना शिवाजी महाराज म्हणत नाही, ते शिवा म्हणतात, शिवाच्या मुलखातले तुम्ही ना असं म्हणून मोठ्यातल्या काही ते गोळी म्हणून जातात. शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा पोहोचलेलं आहे, कवीनी गायलेलं आहे, शाहिरांनी गायलेलं आहे, परंतु ते कोणतरी महाकाव्याच्या रूपाने स्फुट गीत पुष्कळ गायले गेले होते. परंतु एकदा हे संत कवीच्या काव्याच्या द्वारानं एखादा ग्रंथ बनला, जीवन बनलं, तर ते मग घराघरापर्यंत पोहोचवलं. राम आणि कृष्ण मोठे झाले असे शंकाच नाही, औपचारिक पुरुष होतो असं आपण आज मानतो. पण आपल्याला कबूल केलं पाहिजे की जर व्यासाने आणि वाल्मिकीने मनात आणलं नसतं तर रामकृष्ण सुद्धा उठाल असतं देवाला माहिती. प्रतिमान पुरुषाच्या हस्ताचा स्पर्श झाल्यानंतर अहिल्याच्या शिरेचा उतार करण्याकरता रामाच्या पदस्पर्शाची गरज होती. पण राम आणि कृष्ण यांचे उत्तुंग जीवन समजण्याकरता व्यासांच्या आणि वाल्मिकीच्या पदवीची आवश्यकता होती. शिवाजी महाराजांचं जीवन मोठं आहे, पण ते पुढ्यानपुढ्या गायलं जाईल याच्यासाठी पतेभवान पुरुषांच्या स्पर्शाची गरज होती. आम्हाला आनंद हवा आहे, आम्हाला अभिमान हवा आहे की आज आमच्या पिढीतले कवी यशवंत आज हे शिवरायांचं गीत गात आहे. त्यांचा आदरण करण्याचा हक्क माझा नाही, त्यांचं कौतुक करण्याचं तर मुळीच नाही, माझा अधिकार फक्त त्यांच्याबद्दल अभिमान दाखवण्याचा आहे. आज मला आठवतं ते जेव्हा बडोद्याच्या साहित्य संमेलनात गेले, मला वाटतं त्याच्यासा केळकर अध्यक्ष असताना, मी असं कुठं वाचलंय की मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांनी तिथली स्वतःची कविता म्हटल्याचं मी ऐकलं होतं की दया कोर्या तुम्ही आला कवी हा खास दरबार, असं त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे. खरंय सापाच्या मांडवीच्या काठून न्यारीच्या वसत झाल्याची मनामध्ये असलेली गोड ओढ लक्षात ठेवून आईच्या संत स्मरणानं आपला प्रवास करणारा हा छोटासा कवी आज शिवजीवनाच्या दरबारामध्ये महाकवी म्हणून प्रवेश करतोय, आता आम्हाला खरोखर अभिमान. गिरीश यांच्या डोळ्यात भरलेले डोळे आम्ही पाहिले आणि आम्हा सगळ्या लोकांचे डोळे भरून आले की एका पिढीतली कर्तव्यकार माणसं दूर बसून घाटे तिथून पाहतायत आपल्या मित्राचं कौतुक. रानडे इथं आले ही सगळी माणसं एका पिढीतली काहीतरी हेतू मनामध्ये धरून त्यांनी एक नवीन काम हाताशी घेतलं, त्याला आलेलं हे चांगलं फूल पाहून जरूर त्यांना आनंद वाटेल. हे काव्य आता महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात गेलं, साहित्यिक त्याची समीक्षा करतील, विद्वान त्याचं कदाचित खंडणी करायचा प्रयत्न करतील माहिती नाही मला, पण तो आम्ही सामान्य रसिक माणसं ते गात राहू, आवडीनं गात राहू, नित्य गात राहू एवढंच मी त्यांना सांगतो आणि माझ्या शुभेच्छा यशवंतांना देतो आणि प्रार्थना करतो की त्यांची प्रतिभा अशी त्यांनी आपल्या पदराखाली फार सुंदर उपमा दिली मला अशी भावसाहेब खंडेकरांनी. गंगाकाची सांजवा देण्याची सौभाग्य होती वाऱ्याच्या झुकीनं बंद होईल म्हणून आपल्या पदराखाली घेऊन जिंकते, तशी महाराष्ट्राची जनता आपल्या पदराखाली तुमच्या प्रतिभेची ही सांजवा तशी धरून राहील अशी आशा व्यक्त करून माझं भाषण पडतं.